हरिः ॐ। ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगमशुश्च मे रश्मिश्च मेधाभ्यश्च मेधिपतिश्च म उपागमशुश्च मेऽन्तर्यामश्च मैन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च माश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च माग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मयि वैश्वानरश्च म ऋतुग्रहाश्च मेति ग्राह्याश्च मैन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे जिष्णीयाश्च मे सृचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च उपरवाश्च मे दिशवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्यम् आघवनीयश्रम आग्नीध्रम् च मे हविर्धानम् च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे।
श्रीराम अच्छे मनोकर सद्भक्त शोभादेवी साळुंके या व्यक्त करणार आहेत। त्यांनी एमएसएबीमध्ये सर्व्हिस करून सध्या त्या रिटायर्ड आहेत, गृहिणी आहेत। परमपूजनीय स्वामीजींचा 2000 साली त्यांना अनुग्रह झाला। केंद्रामध्ये त्या श्रवणाला नित्य उपस्थित असतात। आपण त्यांचं मनोगत आज ऐकूया।
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। दयामूलं गुरुर्मूर्तिं, पूजामूलं गुरुर्पादं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा। स्वामीजी, आपल्या मोक्षदायी कृपा छत्राखाली गेली 20 वर्ष मी सुखेनैव जीवन व्यतीत करीत आहे आणि त्याविषयी मनोगत सादर करण्याची संधी मोठ्या भाग्याने मला मिळाली आहे आणि माझे मन परत एकदा कृतज्ञतेनं भरून आलं आहे। हा दाता देतो देतो आणि देतोच आहे याचा पुन्हा प्रत्यय आला। स्वामीजी, खरं तर आपल्याशी खूप खूप बोलावं, दिवसभरातील छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगाव्यात, विचाराव्यात असं वाटतं, पण ते शक्य नाही। आणि लगेचच जाणवतं, सद्गुरु असं ती हृदयात, सत्शिष्या ते जागवित। मी आपणाशी मनोमन बोलत असते आणि आपण मला सांगत असता, सावध करत असता याचा प्रत्यय येतो। स्वामीजी, या मनोगताच्या निमित्ताने गेल्या 20 वर्षातील सगळा जीवनपट डोळ्यासमोरून गेला। आपण माझा अंगीकार केलात आणि एका जडजीवाला परमात्मा प्राप्तीच्या मार्गावर आणून स्थिर केलं। स्वामीजी, इथून पुढे मी असा जो माझा उल्लेख असेल तो फक्त एक बद्धजीव साधक कसा झाला, एका दगडा आपण कसं चैतन्य निर्माण केलं हे सांगण्यासाठीच फक्त असेल। कारण आता माझा असा पक्का भाव आहे की मी असा कोणी आत नाही, जे आहे ते स्वामीजी आपले अस्तित्वच आहे। मी केंद्राशी कधीपासून जोडले गेले याचा विचार केला तर असं लक्षात आलं की टीव्हीवर महाभारत मालिका सुरू झाली तेव्हापासून। तसा माझा आणि परमार्थाचा दूर दूरपर्यंत संबंध नव्हता। देव म्हणजे राम कृष्ण पांडुरंग एवढंच, त्यांना फक्त गरज पडेल तेव्हा नमस्कार करायचा एवढंच माहीत होतं। निर्गुण परमात्म्याविषयी काही माहीत नाही, सद्ग्रंथांचं वाचन नाही, कीर्तन भजन जीवनात नाही, अगदीच जड जीव होता। सद्गुरूंविषयी सुद्धा अगदीच अनभिज्ञ। परंतु महाभारत बघताना कृष्ण आणि अर्जुन यांचं नातं आवडू लागलं, पण ते पण भगवंत अर्जुनाचे सद्गुरू आहेत हे समजलं नाही। कृष्ण हे अर्जुनाचे भाऊ मित्र आहेत आणि योग्य वेळी ते अर्जुनाला योग्य सल्ला देतात एवढंच समजलं। तेव्हा असं वाटायचं की आपल्याला सुद्धा असं कोणीतरी भेटावं की ते आपल्या जीवनात योग्य काय अयोग्य काय हे सांगतील। आणि या जडजीवाची ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच येऊन स्वामीजी आपण आपल्या या स्वर्गीय विश्वात मला सामावून घेतलं। या पवित्र अशा साधक विश्वात येण्यासाठी जे जे सहाय्यभूत झाले त्या सर्वांची मी जन्मभर ऋणी आहे। मोठ्या स्वामीजींना भेटण्याचं भाग्य मला लाभलं नाही, परंतु तेच मला केंद्रात घेऊन आले असा माझा पक्का भाव आहे। माझी मैत्रीण सौभाग्यवती सुप्रिया टोणगावकर हिने मला मोठ्या स्वामीजींचे वर्षत सकळ मंगळी हा चरित्रग्रंथ वाचायला दिला आणि स्वामीजींनी माझ्या भावविश्वात जो प्रवेश केला तो कायमचाच। मला स्वामीजींच्या पुस्तकांचे वेडच लागले आणि हे वेड सुप्रियाने पुरविले। तिने स्वामीजींची सर्व ग्रंथ संपदा वाचायला दिली। साधारण 2 महिने मी ते वाचत होते आणि 31 मे 2000 रोजी प्रथम अध्यात्म मंगलधाममध्ये आपल्या चरणांशी आले। नमस्कारानंतर आपल्या येजचा या प्रेमळ शब्दांनी इथंच बांधून ठेवलं आणि मग केंद्रात नियमित येणं सुरू झालं। त्यानंतर मुळे काकांनी मला मॉडेल कॉलनी उपकेंद्राची माहिती दिली आणि तिथे पण नियमित येणं सुरू झालं। उपकेंद्रात एकदा अनिरुद्ध दादा ध्यानाविषयी मार्गदर्शन करत होते, त्यांनी ध्यान सुद्धा करून घेतलं, पण मला बऱ्याच शंका होत्या। त्या मी दादांना विचारल्या। त्यांनी विचारलं, तुमचा अनुग्रह झाला आहे का? तर मी नाही म्हटलं आणि अनिरुद्ध दादा मला मिळालेल्या अच्युत दानाला सहाय्यभूत झाले। त्यांचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही। ते म्हणाले, तुम्ही अनुग्रहासाठी स्वामीजींना विचारा। त्याप्रमाणे मी आपणास अनुग्रहासाठी प्रार्थना केली आणि आपण मोठ्या कृपाळूपणे जयुताईकडे नाव देण्यास सांगितलं। खरं तर अनुग्रह म्हणजे काय असतं हे सुद्धा मला नीटसं माहीत नव्हतं, परंतु मी जयुताईकडे नाव दिलं आणि 11 ऑक्टोबर 2000 रोजी परम कृपाळू दयाघन असा आपण माझा अंगीकार केलात। आता आपली प्रवचने ऐकण्याचे जणू वेडच लागले होते। पूर्वी सकाळी ध्यानानंतर आपण जे बोलत असत ते काही तरुण मुलं MP3 वर रेकॉर्ड करत, ते ऐकायचं मला खूप आवडायचं। त्यासाठी अमित टोणगावकरनं मला MP3 विकत घेऊन दिला आणि त्यावर तो त्याच्याकडील रेकॉर्डिंग देत असे। त्याच्या बरोबरीने अमरीश देशपांडे याने सुद्धा मला अनेक वेळा असे रेकॉर्डिंग दिले आहे। स्वामीजी, मला अजून एक गोष्ट विशेषत्वाने सांगावीशी वाटते की इथे मला प्रत्येक गोष्ट अगोदर मिळाली आणि तिचं महत्व नंतर हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं। स्वामीजी, आपण अहम आत्मा हे कधीची विसरू नये हा अत्युच्च बोध तर दिलाच, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी या परमार्थ विश्वात प्रत्येक पाऊल टाकायला आपण शिकवत आहात। यातीलच एक अतिमहत्वाची गोष्ट म्हणजे नियमित ध्यान। स्वामीजी, मी इथे आपल्यासमोर कबूल करते की सुरुवातीची 12 वर्ष खरंच रोज न चुकता ध्यान होत होतं, परंतु नंतर गाफील झाले, क्वचित कधीतरी ध्यान चुकायला लागलं। पण आज आपल्यासमोर कबूल करते की आता ध्यानात खंड पडणार नाही। ह्याविषयी अजून एक सांगावंसं वाटतं की सुरुवातीला मध्यमेतून श्वास कसा घ्यायचा ते समजत नव्हतं, तसेच ध्यानाच्या वेळेला डोकं दुखायचं आणि हे खूप काळ होत होतं। याविषयी आपण मला पुन्हा पुन्हा कृपाळूपणे मार्गदर्शन सुद्धा केलं, पण मला जमत नव्हतं। पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आपल्या कृपेने डोकं दुखतं आहे म्हणून ध्यान करू नये असं कधीच वाटलं नाही स्वामीजी। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आता न डोकं दुखता ध्यान करायला जमायला लागलं आहे. विचारांकडे साक्षीत्वानं बघायला थोडं थोडं जमतं आहे. स्वामीजी, ध्यानाबरोबरच दैनंदिन जीवन आपल्याला अपेक्षित आहे असंच होतं आहे ना, याकडे सावधपणे लक्ष देण्याचा प्रयत्न करते आहे. गाफील राहून वागणं बोलणं घडू नये यासाठी सावध राहण्याचा प्रयत्न करते आहे. आपले समाचरण माझ्या हृदयात आहेत, त्यांना अशुभ विचारांचा स्पर्श होऊ नये म्हणून काळजी घेते. कधीतरी एखादा विचार उठलाच तर श्रीराम श्रीराम, स्वामीजी स्वामीजी असं उच्चारण होतं आणि खरंच ते अशुभ तिथं टिकतच नाही. स्वामीजी, पूर्वी बोलण्याची उर्मी दाबून टाकता येत नव्हती. कळायचं बर का की हे बोलणं चूक आहे, परंतु ते बोलून टाकल्याशिवाय चैन पडायचं नाही. पण आता जे बोलायचं नाही ते सहज सोडून देता येतं. फक्त स्वामीजी स्वामीजी असं म्हणायचं की काम होतं. जे बोलण्याचं तेच वागण्याचं, ऐकण्याचं खाण्याचं होतं आहे. स्वामीजी, आपल्या कृपेचं एक कवचच माझ्याभोवती निर्माण झालं आहे, त्यामुळे त्या बाहेर हा जीव आता जाऊ इच्छित नाही. कारण त्याला कळलं आहे की आतच अमूल्य ठेवा आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे आणि जे त्याज आहे ते टाकल्याशिवाय पर्याय नाही. स्वामीजी, आपण या जीवातील अहंकार बऱ्यापैकी संपवला आहे. स्वतःविषयी अभिमानानं काही सांगावं असं वाटतच नाही. जर कधी काही सांगण्याची वेळ आलीच तर आपण आत आहातच, आपण मला सावध करता. बऱ्याच वेळा रागाचे चीड येण्याचे प्रसंग येतात, पण तेव्हा मी शांत होते असं मला नंतर कळतं आणि आपल्याविषयी कृतज्ञतेनं मन भरून येतं. कारण ते सहजच घडून गेलेलं असतं. मी काही विशेष प्रयत्न केलेला नसतो, जाणवतं अरे आत्ता स्वामीजींनी आपल्याला सांभाळलं आहे. हवं नको पण बरंचसं कमी झालं आहे. एखादी गोष्ट हवी किंवा नको असा विचार आला तर सावध व्हायला होतं आणि विचार उठतो, मी कोण ठरविणार? माझ्यासाठी जे योग्य आहे ते आपणच ठरवित आहात. माझ्या जीवनाची सूत्र आता आपण आपल्या हाती घेतली आहेत. आणि स्वामीजी, हा विचार खरंच खूप निश्चिंतता देऊन जातो. सुरुवातीच्या काळात माझ्या मुलाच्या सुमितच्या नोकरीबाबत, त्याच्या लग्नाबाबत आणि घरातील अडचणींबाबत आपल्याला खूप त्रास दिला आहे, परंतु आपण माझी माय माऊली, या अडचणींमधून पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत आपलं लक्ष होतं. गुरुपौर्णिमेच्या पूजेच्या गडबडीत सुद्धा आणि इतर वेळी आपण माझी विचारपूस करत होतात. आणि माझा असा पक्का भाव आहे की स्वामीजी, आपणच मला आणि माझ्या कुटुंबाला यातून बाहेर काढलं आहे. आपण हे सर्व करता ते केवळ परमार्थ मार्गावर आमची पावलं भराभर पडावीत म्हणूनच. याची जाणीव तीव्रतेने होते आणि ध्यानाबरोबरच नाम वाचन श्रवण यासाठी दिवसातील काही वेळ अगदी आनंदाने निघतो. शिवाय आपले स्मरण तर दिवसभर सोबतीला असतेच. स्वामीजी, अहम आत्मा हा जो अभ्यास आपण दिला आहे तो फार गोड आहे. त्या अनुसंधानात राहायला फार छान वाटतं. आवश्यकता नसणारे विचार उठले की ते झटकून सोहमचं स्मरण खूप शांती समाधान देतं. ही शांती हे समाधान त्या परमात्म्याचे स्वरूप आहे असं जाणवतं. स्वामीजी, सेवेच्या बाबतीत सुद्धा मला काही कल्पना नव्हती. स्वतःहून काही सेवा करावी हे सुद्धा माझ्या अल्पमतीला लक्षात आलं नाही. पण आपली कृपा की इथे मला दादा लोक आणि मैत्रिणी भेटल्या आणि त्यांनी मला येथील सेवेत सामावून घेतलं आणि सेवेचं सुख सेवेचा आनंद काय असतो हे दाखवून दिलं. याबाबत सुनील दादांचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि ते मी कधीच विसरणार नाही. त्यांच्यामुळे मला सेवेची संधी मिळाली. या सेवेमधून आपलाच भाव, आपलीच भक्ती वाढते, आपली चित्तशुद्धी होते, आपला अभ्यास वाढतो याची प्रचिती मला मिळाली. सुनील दादा नेहमी थोडेफार लिखाण माझ्याकडून करून घेतात. उपकेंद्रातील गुरुपौर्णिमेची तयारी असो, मोठ्या उत्सवातील सूत्रसंचालन असो, ज्ञानेश्वरी पारायण असो, हे आजचे मनोगत असो, माझ्या साधनेतील प्रगतीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. उपकेंद्रात सुरुवातीची तयारी करण्याविषयी सुद्धा मला अनिरुद्ध दादांनी सांगितलं आणि त्यानंतर मी तयारीसाठी येऊ लागले. माया अपार्टमेंटमधील सेवेविषयी दमयंतीताईंनी सांगितलं आणि तिथे पण शक्य होईल तेव्हा सेवेला येऊ लागले. लतूताई तर इतकी गोड आहे की छोट्या मोठ्या सेवेची संधी आणि त्यातील आनंद तिच्यामुळे मला मिळतो आहे. सुनंदाताई काकडेंमुळे मला आपली प्रवचने लिहून काढण्याची संधी मिळते आहे. ताराताई गोळेंमुळे आता मला बालकेंद्राची सुद्धा सेवा मिळणार आहे. या आणि अशा अनेकांनी मला सेवा शिकविली, त्या सर्वांची मी ऋणी आहे. स्वामीजी, परमार्थासाठी आपण आमचे दैवत, आमचा आदर्श, तर संसारासाठी मधुराताई. स्वामीजी, मधुराताईंकडे बघूनच मी अनेक गोष्टी शिकत आहे. त्यांच्यासारखंच सर्वांशी प्रेमानं वागण्याचा बोलण्याचा अभ्यास करते आहे. त्यांच्यासारखेच कोणाला गरज लागल्यास मदत करण्याचा प्रयत्न करते आहे. पाहुण्यांचे, अगदी अचानक आलेल्या पाहुण्यांचं सुद्धा प्रेमानं करण्याचा अभ्यास करते आहे. विचार येतो, सर्व साधक विश्व हे मधुराताईंचं कुटुंब, त्यातील प्रत्येकाला त्या तितक्याच प्रेमाने आपुलकीने खाऊ पिऊ घालतात, त्यातील प्रत्येकाचीच किती काळजी घेतात. मग मला तर एकच कुटुंब सांभाळायचं आहे, तर ते जमलंच पाहिजे. तरी पण मधुराताई म्हणजे मधुराताईच. त्यांच्यासारखं निरागस हास्य जरी जमलं तरी खूप काही मिळवल्यासारखं होईल. मधुराताई, आपण म्हणजे साक्षात प्रेम, शांती, सेवा, समर्पण, आम्हा भगिनी वर्गाचा आधार, आदर्श आणि माहेर. मधुराताई, आपणास माझा साष्टांग नमस्कार. स्वामीजी, आपल्या या साधक परिवाराला सोनेरी चौकट आहे ती मधुराताईंच्या घट्ट प्रेमाची, आणि या चौकटी बाहेर जावं, या बंधनातून सुटावं असं आपल्या येथील कोणालाच वाटत नाही. स्वामीजी, आपण या जीवाचे सोने केलेत. पंढरीचा परब्रह्म आपणासाठी गणेशपुरम येथे आलं आणि आम्हा साधकांना मात्र ते निर्गुण आणि आपल्या रूपाने सगुण ब्रह्म भेटत आहे. आपण आमची दगदग संपवलीत. खरंच आता दुसरीकडे कुठेही जाण्याची इच्छा वाटत नाही. आपल्या चैतन्यदायी अस्तित्वामुळे माझे आणि आपल्या या परिवारातील सर्वांचे जीवन चैतन्यमय झालं आहे. स्वामीजी, ध्यानातील ट्रान्सचा अनुभव अजून नाही, परंतु तरीही एक शांती, समाधान, तृप्ती जीवनात भरून राहिली आहे असं खरंच जाणवतं. सण म्हटलं की आता फक्त राखी पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा याच माझ्या जीवनाला शीतलता देऊन जातात. स्वामीजी, आपण माझी राखी बांधून घेता म्हणजे काय, तर स्वतःला माझ्या प्रेमाने बांधून घेतलं आहे. आपण माझे पाठीराखा भाऊ, वडील, सर्व काही होऊन राहिला आहात. स्वामीजी, आपल्याकडून आपण सर्व काही दिलं आहे, देत आहात. मलाच घेण्याची पात्रता वाढवायची आहे. कधी कधी तब्येतीमुळे केंद्रात येण्याची दगदग जाणवते, परंतु त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आपणाकडे बळ मागते आहे. स्वामीजी, आम्ही देह मन बुद्धी यापासून वेगळेच आहोत. आम्ही आत्मा आहोत हे आता बुद्धीला पटलं आहे. आपण म्हणता की शुद्ध देह मन बुद्धीतच परमात्मा प्रकट होतो, म्हणून त्यासाठी आम्हा सर्व साधकांकडून कसोशीने प्रयत्न होवोत. आपण व आम्ही चैतन्य रूपाने कसे एक आहोत याची प्रचिती याच जन्मात येण्यासाठी आम्हा सर्व साधकांकडून कट्टाने साधना होवो हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना. मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो तत्वची एकता. हरिओम तत्सत.
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा. तसंच आपले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत.
शिल्पा अभंग. Thank you. ध्यानाला बसले असताना काही वेळातच मन शांत होते आहे असा अनुभव आपल्या कृपेने येतो. श्वास ऊर्ध्वगामी होतात म्हणजे बऱ्याच काळ आपण श्वास घेतच नाही आहोत असे निश्चित समजते. मात्र काही काळानंतर लक्ष दोन भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रापाशी न राहता त्याच्याही मागे आपण आहोत आणि तटस्थपणे सर्व काही पाहत आहोत असा अनुभव येतो. कधीकधी मग लक्ष टाळूच्या बाजूने वरील ठिकाणी जाणवते, मात्र ही स्थिती फार दीर्घ राहत नाही आणि अजून कोणताच विचार नाही असा मनात विचार येतो तो देखील तीन चार वेळेला साक्षीभावाने काढला जातो, पण त्यानंतर मात्र समाधान वाटते आणि ध्यान पूर्ण झाल्याची भावना होते. मग मात्र परत तसं ध्यान त्या बैठकीत होत नाही आणि बऱ्याचदा ध्यान विसर्जित करावं असा तीव्र भाव मनात येतो. तसा याच्यात प्रश्न काही नाहीये, हे सगळं निवेदन आहे. एका नाव लिहिलेलं नाहीये, कोणा एका तरुण मुलांनी पावसमध्ये मला विचारलेला हा प्रश्न विचारावेत म्हटलं तेव्हा हे दिलेलं आहे. कदाचित असं असेल की हे सगळं बरोबर चाललंय ना असं विचारायचं असावं. तर हे सगळं बरोबर चाललेलं आहे हे नक्की. ध्यानाला बसलेलं असताना काही वेळातच मन शांत होते असा अनुभव येतो असं तो म्हणतो. मन शांत होणं म्हणजे मनातला रजतम कमी होणं. मन शांत होतं तेव्हा रजोगुण हा कमी झालेला असतो आपल्या मनामध्ये असणारा, तेव्हा मन शांत होतं. ध्यानाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जर अतिशय भावानी सद्गुरूंना आठवलं, तेथ स्मरतेनी आदरे सबाईह सात्विके भरे जव काठिण्य विरे अहम भावाचे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सद्गुरूंना सद्गुरूंचं स्मरण केल्यानंतर सात्विक भाव उचंबळून येतो. ध्यानाच्या आधी जे श्लोक म्हणायला सांगितलेले आहेत त्याची ही योजना सात्विक भाव निर्माण व्हावा हीच आहे. ध्यानाकरता पार्श्वभूमी निर्माण व्हावी हाच आहे. ध्यानाच्या आधी काही काही मंडळी नामस्मरण करतात, ती खूप चांगली गोष्ट आहे. जे ध्यानाच्या बैठकीच्या वेळेला नव्हे तर ध्यानाला बसेपर्यंत नामस्मरणपूर्वक राहतात. आपल्यावर परमात्म्याची कृपा आहे असा भाव मनामध्ये आणतात, अशा भावाचा अभ्यास करतात किंवा सद्गुरूंना आठवतात किंवा आपण परमात्म स्वरूपच आहोत असं चिंतन करतात. आपण मन नाही, मनामध्ये येणारे जे विचार आहेत त्याचा आणि माझा संबंध नाही, माझी जी गृहितं आहेत ती माझ्या प्रकृतीप्रमाणे आहेत, कोणाही व्यक्तींसंबंधी असणारी आपली गृहितं, परिस्थितीसंबंधी असणारे आपले विचार हे आपल्या प्रकृतीतून आलेले असतात, त्या प्रकृतीचा आणि माझा काही संबंध नाही, आपण अविनाशी जन्मरहित देहरहित देह मन बुद्धिरहित असे आहोत, तो परमात्माच मी आहे अशा प्रकारचं चिंतन देखील केलं तर सत्वभाव बळावतो. ध्यानाला बसलेलं असताना काही वेळातच मन शांत होतं आणि कोणाकोणाचं ध्यानाला बसलेलं असताना शेवटपर्यंत मन शांत राहत नाही, होत नाही। या सगळ्याचं एकच निदान आहे, ते म्हणजे आपल्या ठिकाणी असणारा रजोगुण कमी असणं अथवा जास्त असणं। ऑफिसचे विचार जर मनामध्ये असतील, प्रमोशनचे मनात विचार असतील, बदलीचे विचार असतील, धंद्यामध्ये अजून फायदा कसा होईल असं चिंतन ध्यानाआधी असेल आणि ध्यानातही चालू असेल तर मन कसं शांत होणार। मला कोणीतरी मागं असं सांगितलं की धंद्यातल्या युक्त्या ज्या एरवी सुचत नाहीत त्या ध्यानामध्ये चांगल्या सुचतात असं त्यांनी सांगितलं, आणि ते खरंही असावं याच्यात तथ्य आहे। कारण मन शांत होत असताना आपल्या ज्या अडचणीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर उत्तर मिळाल्यासारखं होऊन जातं आणि ते उत्तर शांत मनामुळे मिळालेलं असतं। आणि मग त्या अडचणी धंद्यातल्या सोडवणं किंवा एखादा क्ल्यू मिळणं धंद्यातला असं व्हायला लागलं एकदा की मग ध्यानाचा उपयोग त्याच करण्याकरता करण्याची प्रवृत्ती निर्माण होते। कोणी कोणी ध्यानामध्ये मला मागं एकाने सांगितलं की निरूपण करायचं असतं केंद्रात तर त्याच्या आधी आठवडाभर ध्यानामध्ये मी निरूपणच करत असतो मनातल्या मनामध्ये। असं जर होत असेल तर ध्यान चांगलं होत नाही हे निश्चित आहे। म्हणून ध्यानाला बसलेलं असताना मन शांत होतं आहे काही वेळातच हा चांगला अनुभव आहे। त्यांनी म्हटले की श्वास ऊर्ध्वगामी होतात, आपले श्वास वरच्या प्रांतात जायला सुरुवात होते। सहसा श्वास हे विशेष न जाणवणारी गोष्ट आहे, श्वास हे आपल्याला जाणवत नाहीत। शारीरिकदृष्ट्या जर ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर आपला श्वास आपल्याला जड असल्याचं समजतो, एरवी श्वासाची भावना फारशी नसते। पण श्वास आणि मन यांचं सुरुवातीला जर एकत्रीकरण सांगड घालून सोहमचे श्वास घेत असेल अथवा श्वासावर नामस्मरण करत असेल आणि श्वासाला मनाबरोबर ऊर्ध्वगामी करण्याची जर सवय लावत असेल तर हा अंतरश्वास किंवा अंतरपवन असं त्याला म्हणतात तो ऊर्ध्वगामी होतो। मन शांत होत असताना आणि या चिदाकाशाच्या प्रांतामध्ये ते लीन होत असताना श्वासाचं त्याला सहकार्य मिळतं। जेव्हा मन पूर्ण शांत होतं तेव्हा श्वास निस्तब्ध होतात, श्वास थांबून जातात। श्वास आणि मन हे एकमेकांशी अत्यंतिक संबंधित आहेत। असं असल्यामुळं आपल्या श्वासांबरोबरच मनातले विचार उठत असतात। श्वास जर थांबवले तर तितका वेळ मनातला विचार थांबू शकतो। ध्यानाच्या आधी सोहमचे श्वास घेत असताना सो असं म्हणत श्वास घ्यायला सांगितलेलं आहे आणि क्षण दोन क्षण तीन क्षण चार क्षण ते श्वास चिदाकाशात थांबवायला सांगितलेले आहेत। त्याचं खरं कारण असं आहे की मन शांत होण्याचा तेव्हाच नेमका अनुभव येतो। श्वास घेत असताना तर मन चालू असतं, याचं कारण सो असा शब्द मनात असतो। श्वास सोडत असताना मन कार्यरत असतं कारण हम हा शब्द मन उच्चारत असतं। पण ध्यानामध्ये जी मनाची शांती किंवा मनरहितता अपेक्षित आहे ती मनरहितता श्वास घेतल्यानंतर सोडण्याच्या पूर्वी जर श्वास किंचित काळ थांबेल तर मनरहितता थोडा काळ तरी लक्षात येईल, ही लक्षात यावी एवढाच तिथं हेतू आहे। त्याला त्यांनी गमागमस्यम गमनादी शून्यम असं म्हटलेलं आहे, म्हणजे श्वासाचं जे गमन आहे आणि आत येणं आहे, आगम आहे, आगमन आहे, त्याच्यामध्ये श्वास घेऊन तर झालेला आहे पण लगेच सोडत नाहीये, तर तो जाणीवपूर्वक दोन चार क्षण थांबून ठेवलेला आहे. एक क्षण म्हणजे अंदाजे 2.5 सेकंद, दोन क्षण म्हणजे 5 सेकंद, तीन क्षण म्हणजे अंदाजे 7-8 सेकंद. इतका जर श्वास थांबून ठेवला, श्वास घेतो आहे, श्वास घेत असताना सो शब्दाचा उच्चार केला अर्थात मन कार्यरत होतं, श्वास सोडत असताना हम शब्दाचा उच्चार केला अर्थात मन कार्यरत होतं, आणि अंदाजे 7-8 सेकंद श्वास थांबून धरला आणि मन कार्यरत नाहीये, मनरहिततेमध्ये आपण परमात्म्याशी एकरूप झालो एवढी केवळ भावना आहे पण तसा विचार नाही, वृत्ती नाही, वृत्तीरहित भावनेनी श्रद्धेनी थांबून राहिलो, त्यावेळेला मन नाहीये. श्वास थांबला की मनरहित होण्याची शक्यता निर्माण होते. उलट पक्षी ध्यानामध्ये जेव्हा मनाकडे साक्षीत्वानी पाहतो आपण आणि मन थांबतं तेव्हा श्वास थांबतो, कारण त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांनी असं म्हटलंय की काही काळानंतर लक्ष दोन भुवयांच्या मध्ये, म्हणजे काही काळ मग नंतर ध्यानाच्या वेळेला दोन भुवयांच्या मध्ये लक्ष राहतं. ध्यानाला बसलेला साधक डोळे मिटून आपण परमात्म स्वरूप आहोत, सच्चित आनंद स्वरूप आहोत, परमात्म्याशी एकरूपता माझी झालेली आहे जीवाची, अशी भावना धरून मस्तकाच्या आत या दोन भुवयांच्या मागच्या प्रांतात तिथं बसलेला आहे अशी कल्पना करायला सद्गुरू सांगतात. तिथं मी आहे, परमात्म्याशी एकरूप झालेला, आणि तिथून मी दोन भुवयांच्या मध्ये, इथं विचार उठतात काय, विचार उठतात काय, कल्पिते कल्पना काय, जल्पिते वासना अंतरींचे तरंग नाना काये म्हणती, पाहतो आहे. सावधपणानी मी आत्मरूप आहे आणि साक्षी आहे. आणि लक्ष इथं आहे, डोळे तिरके करून इथं लावलेले नाहीत, डोळे सहज बंद झालेले आहेत. मी मस्तकाच्या पोकळीमध्ये आहे, आज्ञाचक्राच्या माग परमात्म्याशी एकरूपता साधून आहे. तुम्ही जर पाहिलं की अगदी तटस्थपणाने सावध राहून पाहायचं ठरवलं तर पाहता क्षणी तुमचा श्वासही जरा थांबल्यासारखा होईल. विचार उठू द्यायचा नाही असं ठरवलं तरी देखील श्वास थांबवला जातो. आणि श्वास असा जास्त थांबवला जाणं आपल्याला शक्य नसल्यामुळं आपण श्वास घेऊ लागतो. पण श्वास घेऊ लागल्यानंतर मगाशी पाहण्याची जी तीव्रता आहे ती आता नाही असं तुमच्या लक्षात येईल. आणि मग हळूच एखादा विचार निर्माण होईल. त्या विचारामध्ये तुम्ही वाहवत जाल. तुमची 2-4 मिनिटं वाया जाण्याची शक्यता असते. यावेळेला जर तुम्ही सावध राहिलात तर समोर विचार उठलाय, आपल्याला तो करायचा नाही असं साक्षी विचार सावधपणामुळे निर्माण होतो आणि तो विचार सोडून दिला जातो. थोड्या वेळाने आपण केवळ द्रष्टा आहोत, आत्मरूप आणि द्रष्टा आणि दृश्य हे शून्य आहे, विचाररहितता आहे, अशी स्थिती निर्माण होते. आणि तुम्ही समोर पाहत आहात, विचाररहितता आहे. समोर वृत्तीच उठत नसेल तर तुम्ही आपण पाहतो आहोत आणि समोर विचार नाही या जाणीवेवर येता. तिथून फक्त पाहणारा जो आहे मी, मस्तकाच्या आत पोकळीत बसलेला आहे, त्याचंच भान केवळ शिल्लक राहतं आणि समोर पाहणं थांबतं. आता विचार नाहीत, आणि द्रष्टा आत्मरूप होऊन थांबलेला आहे. आता द्रष्टुत्व त्याच्या ठिकाणी नाही. एक सूक्ष्म श्वास प्रत्येक वेळेला ऊर्ध्वगामी होऊन थांबतो आणि या ठिकाणी राहायला मदत करतो. श्वास सोडला कधी जातो ते लक्षात येत नाही. घेऊन थांबवता तुम्ही हे तुम्हाला कळतं. शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे सूक्ष्म श्वास नासाभ्यंतर जारीणो थोडाच असा ऊर्ध्वगामी घेतला जातो. या ठिकाणी साधकाला आत्मसमाधान होतं. आज्ञाचक्राच्या मागं जाणीव रूपानी असलेली ही भावना अधिक ऊर्ध्वगामी होते. अगदी टाळूपर्यंत जाऊन पोचते. मस्तकाच्या माथ्याच्या खाली आपण अविनाशी, अज, अव्यय, परमात्मा अशा भावांनी तिथं राहते. विचार नाहीत, वृत्ती नाही, विषय नाहीत, देहाची जाणीव देखील नाही, अशी ही सुखद स्थिती असते. हरी हरी हरी. मी डोळे बंद करून बोलायला लागलो, तुम्हीही डोळे बंद करून अनुभवायला लागलात. पण तेच वर्णन इथं केलेलं आहे. इथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की बराच काळ आपण श्वास घेतच नाही आहोत असे निश्चित समजते. मात्र काही काळानंतर लक्ष दोन भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रापाशी न राहता त्याच्याही मागे आपण आहोत आणि तटस्थपणे सर्व काही पाहत आहोत असा अनुभव येतो. कधी कधी मग लक्ष टाळूच्या बाजूने वरील ठिकाणी जाणवते, मात्र ही स्थिती फार काळ राहत नाही आणि अजून कोणताच विचार नाही असा विचार मनात येतो, तो देखील तीन चार वेळेला साक्षी भावाने काढला जातो, पण त्यानंतर मात्र समाधान वाटते. या स्थितीमध्ये समाधानाखेरीज दुसरं काहीच नसतं. ही स्थिती मोठी सुखप्रद अशी असते, आनंद देणारी असते. या ठिकाणी शांती प्रत्ययाला येते. अर्थात मी आता जे सांगितलं ते आणि इथं त्यांनी लिहिलंय ते, त्याच्यात किंचित फरक असा आहे की आज्ञाचक्रापाशी लक्ष सुरुवातीला देऊन राहिलेला हा साधक नंतर मस्तकाच्या पोकळीमध्ये आपण आहोत असा अनुभव करतो आणि तिथून तटस्थपणे सर्व काही पाहत आहोत असा अनुभव करणारा असतो. हा जो तटस्थपणा आहे तो नंतर गळून पडतो. मी जे सांगितलं की द्रष्टाभाव गळून पडतो किंवा साक्षीभाव गळून पडतो, हे अजून 5-10 वर्षाच्या साधनेनी या साधकाला जमेल. हळूहळू हे सगळं घडत असतं. जो द्रष्टा केवळ शिल्लक आहे असं त्याला वाटतं, त्याचं द्रष्टृत्व गळून पडतं. कारण ते समोर विचार उठताहेत आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणून केवळ द्रष्टृत्व धरून ठेवलेलं होतं. एरवी द्रष्टृत्व असण्याचं काही कारण नाही, ते द्रष्टृत्व आपोआप गळून पडतं. आणि मग केवळ मी तिथं आहे, अस्तित्व मात्र तिथं काही आहे असं समजतं आणि ही भावना नंतर ऊर्ध्वगामी होते. ज्याला ब्रह्मरंध्र असं म्हटलेलं आहे इथपर्यंत ती जाऊन पोचते. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने देखील हे सगळं मेंदूमध्येच घडत असतं. मेंदूमध्येच ज्ञानाचं खरं केंद्र आहे. तिथं सगळे विचार नाहीसे झाले की एक नव ऊर्जा, शांती, समाधान, केवळ अस्तित्वाचं सुख असं या साधकाला प्राप्त होतं. याला ब्रह्मानंद, आत्मानंद असं म्हणतात. आणि याच्यानंतर मिळवण्यासारखं असं काहीच शिल्लक नसल्यामुळं साधक समाधानाने उठतो. स्वामी अमलानंदांनी स्वरूपानंदांना असं विचारलं की पूर्वीसारखं बराच वेळ ध्यान आता होत नाही, थोड्या वेळ बसलं की समाधानाने उठतो. तेव्हा स्वामीजी त्यांना असं म्हणाले की समाधानच महत्वाचं आहे, ते मिळालं की त्याच्यानंतर फार काळ बसणं संभवत नाही असं ते म्हणाले. तरी देखील या स्थितीमध्ये अधिकाधिक बसण्याचा प्रयत्न करावा. या ठिकाणी उठण्याची प्रेरणा होते. ध्यानातून उठण्याची प्रेरणा ही देखील स्वाभाविकच आहे. जशी समाधी ही वृत्ती आहे, वृत्तीतून बाहेर येणं आहे, तसं ध्यानातून देखील, चांगल्या ध्यानातून देखील आता पुरे असं वाटून साधक बाहेर येतो. जर बैठक वाढवायची असेल तर तसंच बसून राहावं, फार तर उठावं, जरा फ्रेश होऊन यावं, पाणी प्यावं, परत बसावं, परत प्रयत्न करावा. तुमच्या असं लक्षात येईल की जी गोष्ट 1-1.5 तासांनी सुरुवातीला जमली तर ती आता 10 मिनिटातच जमली. आणि उठण्याची प्रेरणा होते. उठण्याची प्रेरणा झाली तर उठू नये, तसंच बसून राहावं. आता बसणं त्रासदायक होतं साधकाला, त्याला बसा नको असंच वाटत राहतं. तरीही जर बसला तर अगदी 2-4 मिनिटातच तो परमसमाधानाला प्राप्त होतो आणि मग परत उठण्याची प्रेरणा होते. असं ध्यानातलं हे समाधान आहे ते दीर्घ बैठकीनंतर मिळतं आणि ते परत परत लवकर लवकर मिळतं. म्हणून उठण्याची प्रेरणा स्वाभाविक आहे. कधीतरी आठवड्यातून एकदा अथवा 15 दिवसातून एकदा या प्रेरणेला बाजूला सारावं आणि तसंच बसून राहावं. अगदी अशक्य झालं तर मी म्हटलं तसं थोडंसं फ्रेश व्हावं आणि परत बसावं. मात्र फ्रेश व्हावं म्हणजे अर्धा तास इकडं तिकडं घालवू नये. फ्रेश व्हावं याचा अर्थ एक 2 मिनिटात परत आपण बसावं. आणि लगेच तशाच प्रकारे ध्यानाचा अभ्यास करावा. तुम्हाला जी गोष्ट तासा दीड तासांनी मिळालेली असते ती 10-20 मिनिटातच मिळेल, लवकर मिळेल, फार प्रयत्नांशिवाय मिळेल असं लक्षात येतं. तेव्हाच विचारलेला अजून एक प्रश्न आहे, आपण ध्यान सोडताना 2 हात एकमेकांवर हलकेच घासतो आणि त्यांचा चेहऱ्याला स्पर्श करतो, यामुळे नक्की काय होते? तरुण मुलांचे प्रश्न आहेत हे. ध्यानामध्ये कधी कधी वेगळ्या वेगळ्या मुद्रा जे मुखमुद्रा होतात, जसं डोळे ऊर्ध्वगामी जातात. मी मगाशी सांगितलं की डोळे इथं लावायचे नाहीयेत, तरी देखील सगळं लक्ष आतून इथं असल्यामुळं पापण्या थोड्या उघडल्यासारख्या होतात आणि त्रास न होता डोळे किंचित बुबुळं वर गेल्यासारखं होतं. तुम्ही वाचलं तसं डोकं दुखणं हे जर इथं लक्ष देऊन डोळे तिरके करून लावले तर डोकं दुखण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रयत्न शैथिल्याने ते प्रयत्न सोडून देऊन पाहायचं असतं. ते हळूहळू करून तुम्हाला जमायला लागलं. डोळे अशा रीतीने किंचित ऊर्ध्वगामी भुवया वर गेलेले असतात. काही जणांच्या कानशिलं ताणलेली असतात. वारंवार तो ते नीट करायचा प्रयत्न करतो पण चांगल्या ध्यानामध्ये असं सहज काही होतं. कोणाकोणाच्या चेहऱ्यावर हास्य मुद्रा येते, किंचित स्मित हास्य असं देखील असतं आणि त्याला ते समजत असतं हे सगळं घडतंय, पण तो ते दूर करू इच्छित नसतो कारण त्याचं ध्यान मोडेल, तिकडे लक्ष द्यायला त्याला नको वाटतं. असं असल्यामुळे ते सगळं चालू देतो तो. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून 2 हात एकमेकांवर तळहात घासा आणि थोडं डोळ्याला कानाला गालाला स्पर्श करा हलकेच आणि मग हळूहळू तुम्ही त्याच्यातून बाहेर या, सावध या व्हा असं सांगितलं जातं. याचं कारण अगदी साधं आहे की आपण ध्यानातून उठताना एरवी तसे डोळे असताना उठायचं म्हटलं तर डोळ्यावरून हात फिरवल्याखेरीज उठता येणार नाही असं त्याच्या लक्षात येतं. तिथं काहीतरी स्पर्श करून पूर्ववत ते केल्याशिवाय उठता येत नाही. मात्र असं काही होत नसताना 2 हात एकमेकांवर घासून कशाला चेहऱ्यावरून फिरवायला सांगितलेत असा हा प्रश्न आहे. प्रश्न खूप चांगला आणि निरागस आहे, पण तुला असं पुढे कधीतरी होईल तेव्हा ही सवय असलेली बरी म्हणून सद्गुरूंनी सांगितलं असं समजा. ही सवय असलेली बरी म्हणून त्यांनी केवळ सांगितलं असं समजा. तसंही ध्यानातून सावध होताना हा विनोदाचा भाग सोडून द्या. हाताची हालचाल, पाय लांब करणं, थोडे स्ट्रेच करणं, तोंडावरून केसावरून हात फिरवणं. स्वामीजी सगळे केस विस्कटून टाकायचे. मी स्वामीजींकडे ध्यानाला जायचो तर चेहऱ्यावरून हात फिरवायचे नाही का, आणि केसातून देखील हात फिरवायचे, कानावरून हात फिरवायचे. त्याच्यानंतर ते ज्ञानेश्वरी वाचायचे. म्हणजे ध्यानातून सावध झाला की जसं झोपेतून उठला लगेच चालायला लागला असं करत नाही एखादा. तो डोळे उघडतो, मग जरा इकडे तिकडे बघतो, मग कुशीवर वळतो, मग उठून बसतो. एखादा तरी परत झोपतो परत उठतो मग पलंगावरून खाली उतरेल आणि मग दोन पावलं चालेल. एखादी स्तब्ध क्रिया झाल्यानंतर लगेच हालचाल करणंही शक्य नसतं. तसं ध्यानातून उठल्यानंतर अशा प्रकारे काही करावं, आपण देहभानावर यावं, मग ते ज्ञानेश्वरी वाचत असत. त्या वाचनामुळे डोळे मोठ्यांदा वाचत असत, अशी सगळी इंद्रिय कार्यान्वित होत असत. बोध ज्ञानेश्वरीतला त्याचं थोडं चिंतन किंवा किंचित कधी कधी निरूपण करत असत, मग ज्ञानेश्वरी बाजूला ठेवत असत आणि ध्यानाच्या आसनावरून बाहेर येत असत. हे सगळं का केलं जातं? तर हे व्यवस्थित ध्यानाच्या आसनावरून सावध होऊन व्यवहाराला लागण्याच्या आधी करण्यासाठी आवश्यक म्हणून केलं जातं. याच्यातल्या काही गोष्टी शरीराला आवश्यक आहेत, इंद्रियांना आवश्यक आहेत, वाचनासारख्या गोष्टी मनाला आवश्यक आहेत, तर्काला बुद्धीला आवश्यक आहेत म्हणून केल्या जातात. आणि मग एवढं केल्यानंतर आपण आसनावरून बाहेर यावं, मग आवरायला घ्यावं, शक्यतो मौन असावं. मी ध्यानातून उठल्यानंतर बोलायचं नाही ऑफिसला जाईपर्यंत असं ठरवलं होतं. तर कोणी काही म्हटलं तर एका शब्दात उत्तर द्यायचं आणि गप्प बसायचं. त्याचे दुष्परिणाम मला भोगायला लागले. तर तुम्हाला बोलायचं नसेल तर तसं सांगा, किंवा मी नाराज झालोय असं घरात कोणाकोणाला वाटायला लागलं. त्यामुळे हा प्रयोग जरा बेतानी करावा. हा जो तरुण मुलगा आहे, यांनी तर ज्यांनी प्रश्न विचारलाय, लग्न झालेलं नसेल तर काहीच हरकत नाही, नाहीतर मग थोडस जपून जपून थोडं मौन थोडं बोलणं असं करावं. हे तरुण मुलांचे प्रश्न खरंच चांगले असतात, पण हा सगळाच एकूण विषय म्हणजे ध्यानातून सावध होणं मग व्यवहारात होणं हे तारतम्याने करण्याची गोष्ट आहे. हे खरं म्हणजे आपण लक्षात घेऊया. हरी ओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरि 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 स्वामी जय स्वामी जय. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.